पहिला शमुएल
अध्याय 4। शमुएलाची ही हकीकत सर्व इस्रायलात पसरली। यानंतर इस्रायल लोक पलिष्ट्यांशी लढण्यास निघाले। त्यांनी एबन एजर येथे तळ दिला आणि पलिष्ट्यांनी अफेक येथे तळ दिला। पलिष्ट्यांनी इस्रायलांशी सामना करण्यासाठी व्यूहरचना केली। लढाईस तोंड लागून पलिष्ट्यांपुढे इस्रायल लोक पराभव पावले व त्यांनी त्यांच्या सैनेपैकी सुमारे 4000 पुरुषांची रणांगणात कत्तल केली। लोक छावणीत परत आले तेव्हा इस्रायलाचे वडीलजन म्हणू लागले, परमेश्वराने आज आमचा पलिष्ट्यांकडून पराभव का होऊ दिला? तर परमेश्वराच्या कराराचा कोष शिलोहून आपण आणूया, तो आपल्यामध्ये आला तर शत्रूच्या हातातून आपला बचाव होईल। तेव्हा लोकांनी शिलोस माणसे पाठवून तेथून सेनाधीश परमेश्वर जो करुबारूढ असतो त्याच्या कराराचा कोष आणविला। देवाच्या कराराच्या कोशाबरोबर एलीचे दोघे पुत्र हफनी व फिनहास हे होते। परमेश्वराच्या कराराचा कोष छावणीत आला तेव्हा सर्व इस्रायलांनी एवढा जयघोष केला की त्याने भूमी दणाणली। हा जयघोष ऐकून पलिष्टी म्हणू लागले, इब्रियांच्या छावणीत हा एवढा जयघोष कशाचा असावा? मग त्यास कळून आले की परमेश्वराच्या कराराचा कोष छावणीत आला आहे। तेव्हा पलिष्टी भयभीत होऊन म्हणाले, देव छावणीत आला आहे, हाय हाय, आता आमचे काय होईल? अशी गोष्ट पूर्वी कधी झाली नव्हती। हाय हाय, आता आमचे काय होईल? अशा प्रतापी देवाच्या हातून आमची सुटका कोण करणार? ज्यांनी रानात मिस्री लोकास तरतरेच्या पिढांनी पिढिले तेच हे देव होत। तर अहो पलिष्ट्यांनो, हिम्मत धरा, मर्दाप्रमाणे वर्ता। इब्री तुमचे दास होऊन राहिले आहेत, तसे तुम्ही त्यांचे दास होऊ नका, तर मर्दाप्रमाणे वर्ता, युद्ध करा। मग पलिष्टी लढले आणि इस्रायल लोक पराभव पाहून सगळे आपापल्या डेऱ्याकडे पळून गेले। त्यांची एवढी मोठी कत्तल झाली की इस्रायलाचे 30,000 पायदळ कामास आले। परमेश्वराच्या कराराचा कोष हस्तगत झाला आणि एलीचे दोघे पुत्र हफनी व फिनहास ठार झाले। त्याच दिवशी एक बन्यामिनी मनुष्य सैन्यातून पळ काढून शिलो येथे आला। त्याने आपली वस्त्रे फाडली होती व डोक्यात धूळ घातली होती। तो तेथे आला तेव्हा एली रस्त्याच्या बाजूस आसनावर बसून वाट पाहत होता, कारण परमेश्वराच्या कोशाच्या चिंतेमुळे त्याच्या मनाचा थरकाप होत होता। त्या मनुष्याने नगरात येऊन हे वर्तमान सांगितले तेव्हा सगळे नगर आक्रोश करू लागले। या आक्रंदनाचा नाद एलीच्या कानी पडला तेव्हा हा हल्लकल्लोळ कसला म्हणून त्याने विचारले। तेव्हा त्या मनुष्याने धावत येऊन त्याला ते वर्तमान सांगितले। एली ह्या समयी 98 वर्षाचा होता आणि त्याची दृष्टी मंद झाल्यामुळे त्याला दिसत नव्हते। त्या मनुष्याने एलीस म्हटले, सैन्यातून आलेला मनुष्य तो मीच, मी आज सैन्यातून पळून आलो आहे। तेव्हा तो त्यास म्हणाला, मुला, काय समाचार आहे? त्या बातमी आणणाऱ्याने उत्तर दिले की इस्रायलाने पलिष्ट्यांपुढे पळ काढला, लोकांची मोठी कत्तल उडाली, हफनी व फिनहास हे आपले दोघे पुत्रही ठार झाले आणि देवाचा कोष हस्तगत झाला। देवाच्या कोशाचे नाव त्याने उच्चारिताच एली दरवाजाजवळील आसनावर बसला होता, तेथेच तो मागे पडला। तो वृद्ध व अंगाने जड असल्यामुळे त्याची मान मोडून तो मृत्यू पावला। तो 40 वर्षे इस्रायलाचा शास्ता होता। त्याची सून फिनहासची बायको ही गरोदर असून तिचा प्रसूतीकाळ जवळ आला होता। देवाचा कोष नेला आणि आपला सासरा व नवरा हे मृत्यू पावले हे वर्तमान ऐकून तिला कळा लागल्या व ती ओणवी होऊन प्रसूत झाली। तिचा प्राण जातेसमयी ज्या स्त्रिया तिच्या भोवती उभ्या होत्या त्या तिला म्हणाल्या, भिऊ नको, तुला पुत्र झाला आहे। पण ती काही एक बोलली नाही व त्यांच्या बोलण्याकडे तिने लक्षही दिले नाही। तिने त्या बालकाचे नाव इखाबोद, वैभव नाहीसे झाले असे ठेवले। ती म्हणाली, इस्रायलाचे वैभव नाहीसे झाले आहे, देवाचा कोष गेला आणि आपला सासरा व पती हे मृत्यू पावले, म्हणून ती असे म्हणाली। ती म्हणाली, इस्रायलाचे वैभव गेले आहे कारण देवाचा कोष नेला आहे।